बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, जर मुलगा आणि मुलगी मध्ये पालक, समाज किंवा अन्य कोणी भेदभाव करत असतील तर त्यांना तुम्ही समजावून सांगा. मुलगा मुलगी एक समान आहेत, त्यांना तुम्ही विविध प्रकारचे उदाहरण देऊन सांगू शकता. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.